जगत्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्ही सना, जगत्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्ही सना, अनन्य भावी शरणागत मी भव भय वारण तुम्ही सना, कार्तवीर्य यदु परशुराम ही प्रबोधिले गुरु तुम्ही सना, स्वामी जनार्दन एक नाथ तरी कृतार्थ केले तुम्ही सना, नव नारायण सनाथ करुनी पंथ निर्मिला तुम्ही सना, मच्छिंद्रादि जति प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्ही सना, दासो पंता घरी रंगले परमानंदे तुम्ही सना, नाथ सदनचे चोपदार तरी श्री गुरु दत्ता तुम्ही सना, युगायुगी निज भक्त रक्षण अवतरता गुरु तुम्ही सना, बालोन्मत्त पिशाच वृत्ति धारण करता तुम्ही सना, स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्या सागरी तुम्ही सना, करुणी भिक्षा कर वीर भोजन पांचाळेश्वरी तुम्ही सना, तुळजापुरी कर शुद्धि तांबूल निद्रा माहुरी तुम्ही सना, करुणी समाधि मग्न निरंतर गिरनारी गुरु तुम्ही सना, विप्र स्त्रियेचा वचनी गुंतले पिठापुरी गुरु तुम्ही सना, श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती करंजनगरी तुम्ही सना, जन्मताज ओंकार जपोनी मौन धरियले तुम्ही सना, मौजी बंधनी वेद वदोनी जननी सुखविली तुम्ही सना, चतुर्थाश्रम जीर्णोद्धारा आश्रम घेवुनी तुम्ही सना, कृष्ण सरस्वती सद्गुरु वंदुनी तीर्थागमले तुम्ही सना, माधवारण्य कृतार्थ केला आश्रम देवुनी तुम्ही सना, पोटशुळाची व्यथा हरुनी विप्र सुखविला तुम्ही सना, वेल उपटुनी विप्रादि धला हेमकुंभ गुरु तुम्ही सना, तस्कर वधुनी विप्र रक्षिला भक्तवत्सला तुम्ही सना, विप्र स्त्रियेचा पुत्र उठविला निष्ठा देखुनी तुम्ही सना, हीन जीव वेद पाठ केला सजीव करुनी तुम्ही सना, वाणी नरसिंह औदुंबर ही वास्तव्य करुनी तुम्ही सना, भीमा अमर जा संगमी आले गणगापुरी गुरु तुम्ही सना, ब्रह्म मुहूर्ती संगम स्थानी अनुष्ठानी रत तुम्ही सना, भिक्षाग्रामी करुनी राहता माध्यान्ही मठ तुम्ही सना, ब्रह्म राक्षसा मोक्ष देवुनी उत्थरिले मठ तुम्ही सना, वांस महिषी दुभविले फुलविले शुष्क काष्ठ गुरु तुम्ही सना, नंदी नामा कुष्ठी केला दिव्य देही गुरु तुम्ही सना, त्रिविक्रमा विश्वरूप दावुनी कुमसी ग्रामी तुम्ही सना, अगणित दिधले धान्य कापुनी शूद्राशित गुरु तुम्ही सना, रत्नाईचे कुष्ठ दवडिले तीर्थे वर्णित तुम्ही सना, आठही ग्रामी भिक्षा केली दीपवाणी दिनी तुम्ही सना, भास्कर हस्ते चार सहस्त्रा भोजन दिधले तुम्ही सना, निमिष मात्रे तंतुक नेला श्रीशैल्यासी तुम्ही सना, सायं देवा काशी यात्रा वदविले गर्व हराया तुम्ही जना। 60 वर्षे वांझी सिद्धी धले कन्या पुत्र ही तुम्ही जना। कृतार्थ केला मानस पुजुनी नर केसरी गुरु तुम्ही जना। माहुर जा सतीपती उठवोनी धर्म कथियला तुम्ही जना। रजकाचा यवन राज बनवुनी उद्धरिला गुरु तुम्ही जना। अनन्य भावे भजता सेवक धरतील वदले तुम्ही जना। करदळी वनीचा बहाणा करुनी गाणगापुरी स्थित तुम्ही जना। निर्गुण पादुक दृश्य ठेवुनी गुप्त स्वामी मठी तुम्ही जना। विठाबाईचा दास मूढ परी अंगीकारिला तुम्ही जना। आत्मचिंतनी रमवा निशिदिनी दीनानाथ गुरु तुम्ही जना। जगत्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्ही जना। अनन्य भावे शरणांगत मी भव भयवारण तुम्ही जना। भव भयवारण तुम्ही जना। भव भयवारण।